शिंगणापूर गावी शनीच्या अद्भुत लीलांचा चमत्कार पहावयास मिळतो. श्री शनीची स्वयंभू शिळारूपी मूर्ती अष्टव प्रहर ऊन वारा थंडी पाऊस झेलत चौथऱ्यावर उभी आहे. मूर्तीच्या उत्तरेस लिंबाचे झाड आहे. या लिंबाच्या झाडाची फांदी वाढून सूर्य माध्यान्नी आल्यानंतर त्या फांदीची सावली मूर्तीवर पडू लागली तर ती फांदी तुटून आपोआपच बाजूला पडते. ती फांदी तुटून पडताना कोणताही अपघात झालेला ऐकिवत नाही. या लिंबाच्या झाडाची सावली देवावर पडत नाही. अशा अनेक प्रकारच्या अद्भुत लीला शनेश्वराच्या कृपेने भक्तांनी पाहिल्या आहेत.
जागो जय जय।